नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अतिवृष्टीमुळे राज्यात 41,000 अधिक नागरिक स्थलांतरित. आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी शासन तत्पर. मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची काँग्रेसची मागणी. जिल्हा नियोजनचा 10% निधी आपत्ती व्यवस्थापनासाठी वापरण्यास सरकारची मंजुरी. आणि राज्य शासनाच्या अभिनव धोरणांमुळे औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल. उद्योगमंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन. सविस्तर बातम्या. अतिवृष्टीमुळे राज्यातले 41,000 अधिक नागरिक स्थलांतरित झाले आहेत. सर्वाधिक 13,000 अधिक नागरिक सोलापुरात स्थलांतरित झाले असून जालना तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रत्येकी 8,000 अधिक तर धाराशिवमध्ये सुमारे 4,000 नागरिक स्थलांतरित झाले आहेत. गेल्या 24 तासात पुरात वाहून गेल्यानं राज्यात 3 जणांचा मृत्यू झाला. त्यात अहिल्यानगरमधल्या 2 आणि नांदेडमधल्या 1 व्यक्तीचा समावेश आहे. राज्यात सध्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची 18 आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची 6 पथकं पूरग्रस्त भागात तैनात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्यात सरासरीच्या तुलनेत 117% पाऊस झाला आहे. कोल्हापूर, अमरावती, रायगड तसंच नाशिक जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान राज्यातल्या धरणातून होणाऱ्या विसर्गात कपात करण्यात आली आहे. येलदरी धरणातून 32,000 घनफूट, सिद्धेश्वर 31,000, माजलगाव 22,000, इसापूर 8,500 तर जायकवाडी धरणातून 2,07,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांच्या मदतीसाठी शासन तत्पर असून प्रशासन 24 तास सतर्क असल्याचं जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे. आज नाशिक इथं पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. नुकसान झालेल्या पिकांचे तातडीनं पंचनामे करून मदत करण्याच्या सूचना महाजन यांनी दिल्या. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र लिहिलं आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सरसकट मदत करावी आदी मागण्याही वडेट्टीवार यांनी केल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर निधीपैकी 10% निधी अतिवृष्टी, गारपीट किंवा पाणी टंचाई यासारख्या परिस्थितीसाठी वापरण्याची मुभा राज्य सरकारनं दिली आहे. यासंदर्भातला शासन आदेश नियोजन विभागानं आज जारी केला. हा निधी खर्च करण्यासाठी मंजुरी देण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना असतील असं या आदेशात म्हटलं आहे. दीनदयाल सेवा प्रतिष्ठाननं कमी खर्चातील नैसर्गिक शेतीचे यशस्वी प्रयोग करून दीनदयालजींच्या स्वप्नातील शेतीचं मॉडेल तयार केल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत. ते आज यवतमाळ इथं दीनदयाल जयंती समारोहात बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. ते आज गोंदिया इथं पत्रकारांशी बोलत होते. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय घेतला असल्याचं पटेल यांनी सांगितलं. ते म्हणाले,
राज्याच्या आणि देशाच्या निवडणुका नक्की महायुती म्हणूनच आम्ही लढत आलो आणि यापुढे लढत राहणार. पण जिथे स्थानिक निवडणुका असतात आमचे कार्यकर्त्यांची पण इच्छा असते, सगळ्या पक्षांमध्ये असतात आणि ते लहान इलेक्शन असतात आणि सगळीकडे महायुती करणं शक्यही होत नाही. त्यामुळे आम्ही आमच्या स्थानिक जे काही जिल्ह्याच्या स्तरावर जे निर्णय करायचे आहे ते त्यांनी करावं.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 12वी परीक्षेचे अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात अडचणी आल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून मंडळानं मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. अर्ज भरण्याची मुदत उद्या संपणार होती. बाह्य पद्धतीनं परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील अर्ज भरण्याची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसंच नवीन परीक्षा केंद्रासाठी 10 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. प्रलयंकारी किल्लारी भूकंपाला उद्या 32 वर्ष होत आहेत. 30 सप्टेंबर 1993 रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास झालेल्या या भूकंपामुळे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली. 29 सप्टेंबरला गणेश विसर्जनानंतर रात्री झोपलेले हजारो लोक या भूकंपात मारले गेले तर अनेक लोक कायमस्वरूपी जायबंदी झाले. उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन राबवत असलेल्या अभिनव धोरणांमुळे संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य औद्योगिक गुंतवणुकीत अव्वल असल्याचं प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं शेंद्रा इथल्या ऑरिक सिटी या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीचा 6वा वर्धापन दिन तसंच समृद्धी महामार्ग ते शेंद्रा औद्योगिक वसाहत जोडमार्गाचं लोकार्पण सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर इथं गुंतवणुकीस उद्योग जगताची पसंती आहे. त्यासाठी इथले उद्योग तसंच संलग्न क्षेत्राच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचं सामंत यांनी सांगितलं. सामंत यांच्या हस्ते यावेळी ऑरिक सिटीचं बोधचिन्ह संकेतस्थळ तसंच पोर्टलचं अनावरण तसंच ऑरिक सिटीच्या 6 वर्षांच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन करण्यात आलं. ऑरिक सिटीत जपान, दक्षिण कोरिया, अमेरिका, रशिया आदी देशातील कंपन्यांनी 85,985 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून यातून 50,000 अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. खेळाडूंच्या हिताचा विचार करून सर्वसमावेशक क्रीडा धोरण तयार करण्यात येईल अशी ग्वाही क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. ते आज नाशिक इथं महाराष्ट्र 2047 युवा आणि क्रीडा संवाद कार्यक्रमात बोलत होते. क्रीडा विभागाच्या कामकाजात एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल असंही कोकाटे यांनी सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचा आज समारोप झाला. महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी महाविद्यालयानं जिंकले. प्रख्यात अभिनेते वैभव मांगले यांच्या हस्ते या संघाला चषक प्रदान करण्यात आला. सेवा आणि सुशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. सेवा पर्वच्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात समुद्रयान प्रकल्पाविषयी जाणून घेऊ.
समुद्रयान प्रकल्प ही भारताची पहिली मानवी समुद्र मोहीम आहे. 2021 सुरू झालेल्या या डीप ओशन मिशननं भारताच्या वैज्ञानिक आणि सामरिक क्षमतांमध्ये एक ऐतिहासिक टप्पा गाठला. महासागरातली संपत्ती आणि नील अर्थव्यवस्था बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करून भारतानं मत्स्य 6000 हे मानववाहक जलवाहन फ्रान्सच्या सहकार्यानं तयार केलं. या जलवाहनात 3 अॅक्वानॉट्स अर्थात समुद्र संशोधक 6000 मीटर खोलीपर्यंत जाऊ शकतात. कमांडर जतींदर पाल सिंग आणि राजू रमेश यांनी या माध्यमातून 5000 मीटर खोल समुद्रात जाऊन यशस्वीपणे ही मोहीम पार पाडली. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॅशनल डीप वॉटर एक्सप्लोरेशन मिशनची घोषणा केली, जी समुद्रातील तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे शोधण्यावर लक्ष केंद्रित करेल. त्यांनी या उपक्रमाला समुद्र मंथन असं संबोधलं. ही मोहीम मिशन मोडमध्ये राबवली जाईल, त्यामुळे ऊर्जा क्षेत्रात भारताची आत्मनिर्भरता वाढण्यावर भर दिला जाणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
देश को विकसित बनाने के लिए हम अब समुद्र मंथन की तरफ भी जा रहे हैं. हमारे समुद्र के मंथन को आगे बढ़ाते हुए हम समुद्र के भीतर के तेल के भंडार, गैस के भंडार, उसको खोजने की दिशा में एक मिशन मोड में काम करना चाहते हैं. और इसलिए भारत ने नेशनल डीप वॉटर एक्सप्लोरेशन मिशन शुरू करने जा रहा है. ये ऊर्जा इंडिपेंडेंट बनने के लिए ये हमारी महत्वपूर्ण घोषणा है.
भारतानं खोल समुद्र तंत्रज्ञान, संशोधन वाहनं आणि दाब सहन करणारे स्वदेशी साहित्य विकसित करण्यामध्येही लक्षणीय प्रगती केली असून यशस्वी चाचण्या सुरू आहेत. खोल समुद्रातल्या या धाडसी प्रवासाद्वारे भारत खनिज, जैवविविधता आणि ऊर्जा स्रोतांचं प्रचंड भांडार उभं करत असून आधुनिक खोल समुद्र संशोधन तंत्रज्ञान असलेल्या काही मोजक्या देशांमध्ये आपलं स्थान मजबूत करत आहे. समुद्रयान म्हणजे भारताचा महासागरातला आत्मनिर्भरतेचा आणि वैज्ञानिक कौशल्याचा पुढचा टप्पा आहे असं निश्चितच म्हणता येईल.
शारदीय नवरात्र महोत्सवात आज तुळजापूर इथं तुळजा भवानी मातेची भवानी तलवार अलंकार पूजा मांडण्यात आली. या महोत्सवाच्या निमित्तानं मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली असून या ठिकाणी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाविक उत्साहाने सहभागी होत आहेत. हिंगोली तालुक्यात कनेरगाव नाका ते येलदरी महामार्गावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं. शासनानं ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आदी मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार अनिल सरोदे यांनी आंदोलनस्थळी जाऊन स्वीकारलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अतिवृष्टीमुळे राज्यात 41,000 अधिक नागरिक स्थलांतरित, आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी शासन तत्पर, मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची काँग्रेसची मागणी आणि राज्य शासनाच्या अभिनव धोरणांमुळे औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.